93.5 रेड एफएम वर 10:14 झालं तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये खऱ्या अर्थानं सिम्पलचा विषय आपण आज घेतलेला आहे. सिम्पल सिम्पल गोष्टींबद्दल बोलणं सुरू आहे. त्या सिम्पल गोष्टी ज्या खऱ्या अर्थानं मॅजिक क्रिएट करतात. आणि ह्याच सिम्पल गोष्टींमध्ये शाळांमधले शिक्षक सुद्धा अगदी तरबेज असतात बरं का. आपल्याला बऱ्याचदा या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये. आपण जे काय चांगलं परफॉर्म करू शकलो यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल हा आपल्या शिक्षकांचा होता. आणि मला अजूनही चांगलं आठवतं विज्ञान हा जो किचकट विषय आहे हा प्रचंड अवघड वाटायचा पूर्वी. आणि या विषयामधल्या बऱ्याचशा गोष्टी संज्ञा संकल्पना समजत नसायच्या. मग न्यूटनचा लॉ असो नाहीतर आणि दुसरं काय असो. आता हेच बघा ना सायन्स प्रती आपलं प्रेम की न्यूटनचा लॉ त्या व्यतिरिक्त दुसरं आणखीन काय आठवत नाहीये. असो आपल्या अज्ञानाला जरासं बाजूला ठेवत काय व्हायचं माहितीये का ह्या सगळ्या लॉजना ह्या सगळ्या डेरिवेशन्सना समजवून सांगत असताना आपले शिक्षक आपल्याला फार वेगवेगळे सिम्पल सिम्पल आपल्या रोजमर्रा के जिंदगी में जो एक्झाम्पल्स काम आते है हे उदाहरणं देऊन आपल्याला समजवून सांगायचे. आणि अशी उदाहरणं देऊन समजून सांगणारे शिक्षक हे प्रचंड प्रिय असायचे विद्यार्थ्यांचे. कारण चटाचट गोष्टी समजायच्या. मला अजूनही चांगलं आठवतं 11वी 12वीत असताना आमचे कोल्हे सर होते. खूप मोठ्या मोठ्या विचित्र अशा वाटणाऱ्या सायंटिफिक टर्म्स ते इतक्या लिलया आम्हाला रोजमर्रा की जिंदगी के एक्झाम्पल्स बता के समझा देते थे. मजा आ जाता था. नाशिक 6601935 नंबर आहे. कॉल करताय तुम्ही आणि सांगता आहात त्या कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यातल्या ज्या खरं तर सिम्पल होत्या तुम्ही केल्या असतील किंवा इतरांनी कोणीतरी तुमच्यासाठी केल्या असतील किंवा कोणासाठी केल्या असतील पण नुसते मॅजिक क्रिएट हो गया ऐसा अगर कुछ हो तो बताय 6601935 नंबर है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.